चीनी मंडी .com पॉडकास्ट।
एका एकरात घेतलं 130 टन ऊसाचं पीक। येथील कारंदवाडी येथील सुरेश कबाडे नावाच्या शेतकऱ्यानं 1 एकर क्षेत्रात तब्बल 130 टन ऊसाचं पीक घेतलं आहे। 2018 7.5 फूट सरीमध्ये 1.5 फुटावर 1 या पद्धतीनं Co-860-32 या वाणाची लागवड केली। रोपं सेट करण्यासाठी फुलवीक अमिनो CVD, त्यानंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या 3 फवारण्या केल्या। यामुळे ऊस जेव्हा गळितास गेला तेव्हा तो 358.432 मेट्रिक टन अर्थात एकरी सुमारे 130 टन उत्पन्न मिळालं। याबाबत बोलताना सुरेश कबाडे म्हणाले, त्यांचा ऊस ठिबक सिंचनवरती आहे। मोठ्या बांधणीपर्यंत 1 लिटर तर मोठ्या बांधणीनंतर सरीच्या दोन्ही बाजूला लॅटरल पद्धतीनं पाईप टाकून घेतल्या। ऊसाची सरासरी उंची 22-23 फूट होती। वाडे सोडून 52-54 कांड्या होत गेल्या। गवताळ वाढ काढून टाकली। रासायनिक लागवडीचा प्रत्येक डोस देताना माती आड जमिनीत भरपूर ओल असताना फवारणी आणि आळवणी यांचं नियोजन केलं। सुरेश कबाडे यांनी आपल्या ऊसाला खतांची मात्रा सुनियोजित पद्धतीनं दिली। रोपं सेट झाल्यानंतर 20 दिवसांनी पहिला डोस एकरी दिला। तसंच एकरी 4 किलो खोड किडीसाठी क्लारो इंट्रोल टाकलं। लावण केल्यापासून 15 दिवसांनी ते 45 दिवसांपर्यंत आठवड्यातून एकदा असं 4 वेळा खतं ड्रीपमधून एकरी सोडली। याशिवाय 91 ते 180 दिवसांपर्यंत प्रत्येक आठवड्यातून एकदा असं 12 वेळा खतं ड्रीपमधून एकरी सोडली। रोप लावणीनंतर 105 दिवसांनी मोठी बांधणी केली। त्यावेळी योग्य खतांची मात्रा दिली। तसंच एकरी 4 किलो खोड किडीसाठी क्लोरा इंट्रो टाकलं। नंतर 180 ते 300 दिवसांपर्यंत प्रत्येक आठवड्यात एकदा असं 18 वेळा खतं ड्रीपमधून एकरी सोडली।